धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी तीरावन चारी जय राधा माधव जय बिहारी जय राधा माधव जय बिहारी जय राधा माधव जय बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे राधा वृंदावन चंद्र राधे जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जब सुभद्रा नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा जय गौरनिताय 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 जय गौरनिताय गौरनि निताय जय गौर निताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोदश श्री श्रीमद हिज डिवाइन ग्रेस भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय इस्कॉन फाउंडर आचार्य बीबीटी फाउंडर आचार्य श्रील प्रभुपाद की जय जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोदश श्री श्रीमद हिज डिवाइन ग्रेस भक्ति सिद्धांत सरस्वती महाराज श्रील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णववृंद की जय नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की जय प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की जय श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय व्रजभूमि वृंदावन धाम की जय द्वारकापुरी मथुरापुरी धाम की जय पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की जय नवद्वीप मायापुर धाम की जय गंगा माई यमुना माई की जय भक्ति देवी तुलसी महारानी की जय पतित पावन हरिनाम संकीर्तन की जय हरे कृष्ण महामंत्र की जय समवेत गौर भक्तवृंद की जय समवेत गौर भक्तवृंद की जय समवेत गौर भक्तवृंद की जय गुरु गौरांग की जय।
तर आजच्या रविवारच्या भगवद्गीताच्या प्रवचनात आलेल्या सगळ्यांचं मी खूप स्वागत करतो। माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्यांचं प्रवचन ऐकण्याची इच्छा आहे त्यांनी थोडंसं पुढे येऊन बसावं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित चर्चा करता येईल। तर कृपया माझ्या मागे म्हणावं, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। आपण आज भगवद्गीता 2.20 वर चर्चा करणार आहोत। तर मी श्लोक म्हणेल, माझ्या मागे तुम्ही म्हणा, मी छोटा छोटा पार्ट म्हणेल श्लोकाचा, तर माझ्याबरोबर तुम्ही म्हणावं।
न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे।
कुणी म्हणू शकेल श्लोक, कुणाही म्हणायची इच्छा आहे? आम्ही तुमच्या मागे म्हणूत मग, तुम्ही म्हणाल प्रभूजी।
न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। माताजीच म्हणणं कुणाला म्हणायचं? ठीक आहे, आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ वाचूत आता। न कधीच नाही, जायते जन्म घेतो, म्रियते मृत होतो, वा अथवा कदाचित कोणत्याही काळी, म्हणजे भूत वर्तमान किंवा भविष्य। न कधीच नाही, अयम हा भूत्वा होऊन भविता होणारा, वा अथवा न नाही भूयः अथवा पुन्हा होणार आहे, अजह अजन्मा नित्यः शाश्वत शाश्वतः स्थायी, अयम हा पुराणः सर्वात प्राचीन किंवा पुरातन। न कधीच नाही, हन्यते मारला जातो, हन्यमाने मारले गेल्यावरही शरीरे शरीराचा। अनुवाद आणि तात्पर्य कृष्णकृपामूर्ती प्रभुपाद द्वारा। श्री प्रभुपाद की जय। कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही। तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे। शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही। ओम अज्ञानितमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वापदान्तिकम्। वंदेहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमाम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानो सुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर मी माझ्या वरिष्ठांनी ज्यांनी मला ही संधी दिली आज भगवद्गीतेवर काही बोलण्याची, त्यांचा मी खूप खूप आभारी आहे। इथे जमलेल्या सर्व भक्तांना मी नमस्कार करतो आणि आशीर्वाद मागतो की मी या विषयावर काहीतरी तर्कसंगत बोलू शकेल। मी तुमचे पुनश्च स्वागत करतो. आज तुम्ही वेळात वेळ काढून रविवारी असून मंदिरात आलात आणि या भगवद्गीतेच्या प्रवचनात सहभागी होतात, तर खूप खूप धन्यवाद तुमचे. तर आपण आता थोडस मी आपण जसं आता बघितलं की आपण भगवद्गीता 2.20 वर चर्चा करणार होतो, तर आपण याची थोडी आधी पार्श्वभूमी समजून घेऊ की भगवद्गीता याच्या आधी काय झालं. भगवद्गीतेमध्ये म्हणजे अध्याय एक आणि या श्लोकापर्यंत काय काय झालंय. तर आधी पहिला जो अध्याय आहे भगवद्गीतेचा, त्यात दोन भाग आहेत. तर त्याला एका भागाला म्हणतात सैन्य निरीक्षण योग, म्हणजे त्याच्यात सैन्य काय काय आहे त्याच्याबद्दल चर्चा आहे. तर मग त्याच्यात बघतो आपण की दुर्योधन, त्यात बरेच संवाद आहे. दुर्योधन सांगतात द्रोणाचार्यांना की पांडवांच्या सैन्यामध्ये कोण कोण आहेत आणि मग ते त्यांच्या बाजूनी म्हणजे कौरवांच्या सैन्यामध्ये कोण कोण महारथी अतिरथी वगैरे आहेत त्या सगळ्यांची ते चर्चा करतात. तर या युद्धामध्ये महाभारतात असं सांगितलंय की या युद्धामध्ये कौरवांकडनं 11 अक्षोहिणी सेना होत्या, एवढी मोठी सेना होती, आणि पांडवांकडनं 7 अक्षोहिणी सेना होती. तर अक्षोहिणी म्हणजे काय, तर हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं, तर आपण एकदा पटकन बघू अक्षोहिणी म्हणजे काय. तर एका अक्षोहिणी सेनेमध्ये 21,870 रथ असतात आणि मग तेवढेच सारथी आणि त्यांच्यावरती युद्ध करणारे असतात. त्यानंतर तेवढ्या संख्येचे म्हणजे 21,870 हत्ती असतात, 1,09,350 पायदळ असतं आणि 65,610 घोडेस्वार असतात. तर असं हे एक अक्षोहिणी सेना बनते आणि असे हे या त्या युद्धभूमीवर 18 अक्षोहिणी सेना होत्या, 11 अक्षोहिणी कौरवांकडनं आणि 7 अक्षोहिणी पांडवांकडनं. तर मग अशा या युद्धभूमीत सगळे आलेले असताना हे सगळी चर्चा जेव्हा होते, आधी संजय सांगतात धृतराष्ट्रांना या म्हणजे युद्धभूमीवर काय काय चाललेलं आहे, तेव्हा मग अर्जुन भगवंतांना विनंती करतात की हे भगवंता तुम्ही माझा रथ या दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला आणि माझी इच्छा आहे की या युद्धभूमीवर कोण कोण आलेत युद्ध करायला त्यांना सगळ्यांना मला बघायचं आहे. आणि ते विशेष करून म्हणतात की हा जो धृतराष्ट्राचा पुत्र आहे दुर्योधन, जो दुर्बुद्धी आहे, अशा या दुर्बुद्ध दुर्योधनाला खुश करण्यासाठी त्यांच्या बाजूने कोण कोण आलेला आहे हे मला बघायचं आहे. असं म्हणून अर्जुन भगवंतांना विनंती करतात की तुम्ही आमचा रथ दोघी सैन्यांच्या मध्ये घेऊन चला. आणि मग भगवंत काय करतात, त्यांचा रथ घेतात आणि अगदी द्रोण आणि भीष्म यांच्या समोर नेऊन उभा करतात. तर द्रोण हे अर्जुनांचे गुरु आहेत आणि अर्जुन प्रिय शिष्य आहेत द्रोणांचे आणि भीष्म त्यांचे आजोबा आहेत. तर त्यांच्याबद्दल त्यांचं खूप प्रेम होतं. तर त्यांच्या समोर उभं केल्यावर अर्जुनांनी बघितलं सैन्यात कोण कोण आलेले आहेत, मग त्यांनी द्रोणांना बघितलं, भीष्मांना बघितलं, मग त्यांनी अजून पण बघितलं की बरेचसे नातेवाईक आलेले आहेत, संबंधी आलेले आहेत, मित्र आलेले आहेत, आप्ता आलेले आहेत. मग हे सगळं बघितल्यावर त्यांना वाईट वाटायला लागतं. मग त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, त्या जो भगवद्गीतेचा पहिला जो पहिल्या अध्यायातला जो दुसरा भाग आहे त्याला म्हणतात अर्जुन विषाद योग. तर मग अर्जुन विषाद सुरू होऊन जातो, मग अर्जुन गोंधळून जातात आणि मग ते विषाद करायला लागतात. मग ते म्हणतात भगवंता मी आता इथं तुम्हाला आणायला तर सांगितलं रथ आणि मी आता जेव्हा बघतोय या रणांगणात माझे सगळे नातेवाईक बांधव, सगळे माझे आप्त मित्र सगळे इथं जमलेले आहेत, तर यांना बघून आता माझ्या सगळ्या अवयवांचा थरकाप होतोय आणि माझं तोंड कोरडं पडलंय, तर अशा स्थितीत मला युद्ध करायची इच्छा नाही आहे असं अर्जुन भगवंतांना म्हणतात. तर असं म्हणून ते त्यांचा गांडीव ठेवून देतात. तर अर्जुन हे ऍक्च्युअली खरं तर एक खूप मोठे योद्धा होते. तर या युद्धभूमीवर दोनच सगळ्यात मोठे योद्धा होते, एक तर भीष्म होते आणि अर्जुन होते, ते जे सगळ्यात मोठे युद्ध होते. तर यांना अतिरथी म्हणतात. तर त्यांचं जे श्रेणी आहे किंवा ग्रेडेशन आहे ते युद्ध करणाऱ्यांचं, त्यांच्यातली जी सर्वात उच्च श्रेणी म्हणजे अतिरथी असे हे भीष्म आणि अर्जुन होते. तर असे हे अर्जुन ज्यांच्या गांडिवामुळे सगळे घाबरायचे ज्यांचा गांडीवामध्ये एवढी शक्ती आहे. आणि अर्जुनांनी असं वचन घेतलं होतं, अशी शपथ घेतली होती की जो पण कुणी मला हा गांडीव खाली ठेवायला लागेल त्याला मी त्याचा मी वध करेल, अशी त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती. तर असे हे अर्जुन या युद्धभूमीवर सगळ्या नातेवाईकांना बघून त्यांचा धनुष्य मग बाजूला ठेवून देतात. तर एकदा असा प्रसंग झाला होता की काही कारणास्तव अर्जुनांचे जे मोठे भाऊ आहेत युधिष्ठिर, त्यांनी अर्जुनांना म्हटलं होतं की जा तुझा गांडीव ठेवून दे. आणि तेव्हा अर्जुनांनी प्रतिज्ञा घेतलेली होती की मला तर आता म्हणजे जो पण मला कोणी गांडीव ठेवायला लावेल त्याचा मी वध करेल. तर मग अशा परिस्थितीत त्यांना वाटलं आता काय करायला पाहिजे, आता मी तर अशी प्रतिज्ञा केलेली आहे आणि मी जर आता वध नाही केला तर माझी प्रतिज्ञा मोडेल. मग ते भगवंतांकडे जातात आणि भगवंतांना सांगतात की असं असं झालंय, मला युधिष्ठिरांनी गांडीव ठेवायला सांगितलं आहे, तर आता मी काय करू, तर आता मला तर त्यांना मारावं लागेल माझ्या प्रतिज्ञेनुसार. मग भगवंत म्हणाले अरे अरे असं नाही. मग ते म्हणतात की एका कुठल्या पण क्षत्रियाला जर त्याचा अपमान केला तर तो त्याचा वध केला त्याच्यापेक्षा पण जास्त त्रासदायक आहे, तर तुम्ही जाऊन त्या युधिष्ठिरांना अपमान करा जो त्यांचा वध केल्यासारखाच आहे. मग अर्जुन जातात आणि मग युधिष्ठिरांना काही बरंच काही बोलतात आणि मग नंतर माफी येऊन मागतात की मला माफ करा, मला असं असं मी अशी प्रतिज्ञा घेतली होती त्यामुळे मला असं करावं लागलं. तर मग असे हे अर्जुन जे खूप शक्तिशाली आहेत ज्यांचा गांडीवाला सगळे घाबरतात, अशा अर्जुनांनी तो गांडीव त्यांच्या शोकामुळे बाजूला ठेवून दिला. तर अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये चार कारण सांगतात युद्ध न करण्याचे. तो पहिलं कारण सांगतात की अनुकंपा म्हणजे दया. तर ते बघतात की माझे सगळे आप्त नातेवाईक इथे युद्धभूमीवर जमलेले आहेत तर मी त्यांचा वध कसा करू, अशी त्यांना दया येते सगळ्यांची. तर ते त्यांचं पहिलं कारण सांगतात की मी अशा लोकांना कसं मारू शकतो. नंतर दुसरं सांगतात की ठीक आहे, मी आता यांना मारलं जरी, मी दया जरी दाखवली नाही आणि मी यांना मारलं तर नातेवाईक नसतील तर मी काय उपभोगणार, मला नातेवाईकांशिवाय काही सुख तर मिळणार नाही. तर मग असं तुम्ही समजा की एखादा व्यक्ती आहे, त्यांना आपण सांगितलं की मी तुला खूप पैसे देतो, बरेच हजार कोटी रुपये देतो, पण हे जेव्हा देत असताना तुझे सगळे नातेवाईक, पुत्र, पत्नी, आई वडील, बंधू, मित्र हे सगळे मरून जातील, तर मग तो म्हणेल मला नको आहे, याची काही गरज नाही आहे. तर असंच अर्जुनाचा युक्तिवाद होता की जर मी या सगळ्या नातेवाईकांना मारलं तर काय मी काय उपभोगणार, मला राज्य जरी मिळालं तरी मी उपभोगू नाही शकणार, तर त्यामुळे मला युद्ध नाही करायचं, असं दुसरं कारण देतात अर्जुन. तिसरं कारण देतात की पापाची भीती. मग सांगतात की मी जर या सगळ्या नातेवाईकांना मारलं तर मला पाप लागेल आणि पाप लागेल तर नरकात जावं लागेल, तर त्यामुळे मी युद्ध नाही करणार कारण मला पाप लागेल, असं हे तिसरं कारण देतात. मग चौथं कारण देतात की कुलधर्माचा विनाश होईल. मग अर्जुन म्हणतात की बघा, हे जे युद्धभूमीवर एवढे सगळे लोक जमलेले आहेत, 18 अक्षोहिणी सेना जमलेली आहे, तर याच्यात सगळे क्षत्रिय मारले जाणार आहेत आणि क्षत्रियांचा धर्म आहे की ते समाजाचं रक्षण करतात, तर जेव्हा क्षत्रियच मरून जातील तर तेव्हा समाज व्यवस्था सगळी डिस्टर्ब होऊन जाईल, सगळी विस्कळीत होऊन जाईल, तर मग मी असं समाज व्यवस्थेला विस्कळीत करणारं कार्य का करू, त्याच्यामुळे सगळे जे कुलधर्मात प्रत्येक जे कुटुंब आहे त्यांचा प्रत्येकाचा कुलधर्म आहे, तर तो सगळा कुलधर्म सगळा विस्कळीत होणार, तर त्यामुळे या एका कारणामुळे पण मी युद्ध नाही करणार. आणि मग दुसऱ्या अध्यायात श्लोक संख्या 1 ते 10 मध्ये अर्जुन भगवंतांना सांगतात पाचवं कारण की आता हे चार कारण तर झाले आणि पाचवं कारण म्हणजे मला कळत नाही आहे की हे युद्ध जिंकणं योग्य आहे की हे दुसऱ्यांनी जिंकणं योग्य आहे म्हणजे कौरवांनी जिंकणं योग्य आहे, तर मी याच्याबद्दल आता संभ्रमित झालो आहे. तर जे अर्जुन जेव्हा सुरुवातीला म्हणत होते की दुर्बुद्धी असलेल्या त्या दुर्योधनाला मला बघायचं आहे त्याच्याबरोबर कोण आलंय, आता ते शेवट्यांना म्हणतायत त्यांच्या पाचव्या कारणात की मला कळत नाही आहे, मी संभ्रमित झालेलो आहे की मी युद्ध करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. तर अशी पाच कारणं अर्जुन भगवंतांना सांगतात. तर मग हे सगळं झाल्यावर भगवंतांना ते दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात म्हणतात, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेतः यश्रेयस्याम निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हंशादि माम त्वाम प्रपन्नम। तर मग या श्लोकात भगवंतांना म्हणतात अर्जुन की कार्पण्य दोषोपहत स्वभाव, मला कार्पण्य दोषाने मी ग्रस्त झालेलो आहे, मला आता कळत नाही आहे की माझा खरा धर्म काय आहे। मी तुम्हाला विचारतोय, पृच्छामि त्वाम धर्म, मी तुम्हाला माझा खरा धर्म काय आहे ते विचारतोय आणि मी त्याच्याबद्दल सम्मूढ झालेलो आहे, मला समजत नाही योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे। तर मी तुमचा शिष्य म्हणून, मी तुम्हाला माझा गुरु म्हणून स्वीकार करतो आणि अशा या परिस्थितीत तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे, श्रेयस्कर म्हणजे लॉंग टर्म बेनिफिट, लॉंग टर्म बेनिफिशियल काय आहे ते तुम्ही मला कृपा करून सांगावं असं भगवंतांना म्हणतात अर्जुन। तर त्यावेळेस अर्जुन युद्ध करण्यासाठी गेलेले होते आणि त्या परिस्थितीत त्यांना सगळ्यात चांगला गुरु मिळाला, कृष्णम वंदे जगद्गुरु। तर मग कृष्ण सगळ्या जगाचे गुरु आहेत, तर त्यांना ते शरण गेले, त्यांनी स्वतःची मनमानी नाही केली। त्यांना वाटलं असतं ठीक आहे मी तर हे सगळे एवढे मोठे कारण आहेत, आता एवढ्या मोठे कारण असल्यामुळे हे युद्ध करण्यात काही अर्थ नाही आहे, तर त्यामुळे ते निघून पण जाऊ शकले असते तिथनं। पण तरी पण त्यांनी कृष्णांना विचारलं की माझ्यासाठी योग्य काय आहे, श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही कृपा करून मला सांगावं आणि मी तुमचा शिष्य बनतो आहे। आणि हे ऐकल्यावर कृष्ण आधी थोडंसं हसतात आणि आधी त्यांना म्हणतात की ही अशी हीन भावना तुझ्यामध्ये कुठून आली आहे। तर आपण आता याचा जर महाभारतात काय काय झालं ते जर बघितलं तर हे कौरव वगैरे सगळे जे होते ते आतताई होते। आतताई म्हणजे त्यांनी बरेचसे असे कार्य केलेले होते की ज्यामुळे शास्त्रामध्ये असं सांगितलं की असे काही कार्य केले की त्या व्यक्तीला मारणं योग्य आहे, ते मारलं त्या व्यक्तीला मारलंच गेलं पाहिजे, हाच योग्य धर्म आहे असं। आणि अर्जुन तर क्षत्रिय होते, तर अर्जुनांचा तर हा धर्मच आहे क्षत्रिय म्हणून की कुणी पण आतताई असतील तर त्यांचा वध केला पाहिजे। तर आतताईंचे काही गोष्टी आहेत, लक्षणं आहेत, जसं कुणी जर कुणाला विष खाऊन मारायचा प्रयत्न केला, कुणाला कुणाच्या घराला आग लावली, कुणाच्या पत्नीला घेऊन गेले, असं जर काही केलं तर त्याला आतताई म्हणतात। कुणाचं धन सगळं हिरावून घेतलं तर अशा गोष्टी असे जे लोक करतात त्यांना आतताई म्हणतात। तर आपण महाभारतात बघतो की कौरवांनी पांडवांच्या प्रती ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्यामुळे ते खरं तर आतताई होते। आणि अर्जुन जे क्षत्रिय होते तर त्यांचा धर्म होता की त्यांनी अशा आतताईंना शिक्षा केली पाहिजे। तर मग तेव्हा भगवंत त्यांना म्हणतात की तुम्ही अशी हीन भावना तुमच्यात कुठून आली, तुम्ही तर एवढे मोठे परंतप आहेत, तुम्ही एवढे मोठे योद्धा आहात, तर तुमच्यात ही हीन भावना कुठून आली आहे। आणि पुन्हा म्हणतात की तुमच्यात अशी नपुंसकता कुठून आली आहे, तुम्ही असं युद्ध नाही करणार असं कसं काय म्हणू शकतात अशा परिस्थितीत। तर मग असं एक उदाहरण दिलं जातं की समजा एक कुणीतरी ऍथलीट आहे, एखादा खेळाडू आहे जो धावण्याच्या शर्यतीत म्हणजे धावण्याच्या खूप प्रयास करतो, खूप प्रयत्न करतो, प्रॅक्टिस करतो आणि मग ऑलिम्पिकमध्ये भाग घेतो आणि मग तिथं जाऊन जेव्हा त्या रनिंग ट्रॅकवर उभा राहतो तेव्हाच म्हणतो की नाही मला नाही पळायचं। तर मग तो कोच काय म्हणणार त्याला, अरे बाबा आधी पळून घे मग आपण बघू नंतर काय करायचं, तू आधी पळ। तर मग भगवंत त्याला म्हणतात अरे तुझ्यात अशी नपुंसकता कुठून आली, तू आधी युद्ध कर आपण ते बाकीचं नंतर बघू। तर मग असं त्याला भगवंत आधी सांगतात। पण मग अर्जुन म्हणतात त्यांना की बघा भगवंता तुम्ही, ते त्यांना म्हणतात मधुसूदन आणि अरिसूदन। मधुसूदन म्हणजे मधु नावाच्या राक्षसाचा त्यांनी वध केला, ते असे मधुसूदन। तर ते त्यांना म्हणतात की तुम्ही तो मधुसूदन आहे, तुम्ही थोडेच तुमच्या आजोबांचा किंवा वडिलांचा किंवा कुणा नातेवाईकांचा तुम्ही वध केला। तसा कंसाचा वध केला होता भगवंतांनी पण त्याचा रेफरन्स नाही दिला अर्जुनांनी, अर्जुनांनी असं सांगितलं मधुसूदन अरिसूदन। आणि मग आता असे तुम्ही अरिसूदन मधुसूदन असताना जे तुम्ही खऱ्या तुमच्या शत्रूंना मारतात आणि तुम्ही मला भीष्म आणि द्रोणाचार्यांना मारायला सांगतात आणि माझे बाकीचे मित्र जे आहेत त्यांना मारायला सांगतात, तर मग हे काय योग्य आहे का? मग तेव्हा भगवंत म्हणतात की ठीक आहे आता हे यांना नुसतं असं काइंड ऑफ सुपरफिशियल लेवलला सांगून होणार नाहीये. मग भगवंत त्यांना फिलॉसॉफी सांगायला सुरुवात करतात. तर मग या दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग किंवा गीतेचा सार. तर याच्यात सगळा गीतेचा सार येतो या दुसऱ्या अध्यायात. तर मग श्लोक क्रमांक 11 ते 30 मध्ये भगवंत अर्जुनाला सांख्य योग सांगतात. सांख्य योग म्हणजे आत्मा आणि शरीर याच्यातला भेद, तर त्याला सांख्य योग म्हणतात. तर आपण आता काय करूत, हे थोडस अजून डीप मध्ये समजण्यासाठी आपण 11 ते 25 या श्लोकांचं ट्रान्सलेशन वाचूत फक्त मराठी, ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की भगवंतांनी काय सांगितलं. फक्त ट्रान्सलेशन वाचूत आणि मग नंतर पुन्हा या श्लोकाकडे येऊत 2.20 वर आणि त्याच्यावर चर्चा करूत. तर 2.11 पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाहीत. ज्या काळी मी तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वहीन होणार असेही नाही. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यापासून म्हातारपणात जात असतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाहीत. हे कौंतेय, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे, जे असत म्हणजे भौतिक शरीर आहे ते चिरकाळ टिकू शकत नाही आणि जे सत म्हणजे जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कुणीही नाश करू शकत नाही. अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशजा, तू युद्ध कर. ज्याला वाटते की जीवात्मा हा मरणारा आहे किंवा तो मारला जातो तो अज्ञानात आहे, कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हे पार्थ, जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी आहे शाश्वत अजन्मा आणि अव्ययी आहे तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे आत्मा ही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरण धारण करतो. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्निद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे. त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा सर्वव्यापी अपरिवर्तनीय निश्चल नित्य सारखाच राहणारा आहे. हा आत्मा अदृश्य कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. तर असं भगवंत या 11 ते 25 या श्लोकांमध्ये आत्म्याच्या काइंड ऑफ प्रॉपर्टीज सांगतात. आपण कुठल्या पण पदार्थाच्या प्रॉपर्टीज समजतो ना, तर मग भगवंत बऱ्याचशा भौतिक गोष्टींचं संदर्भ देऊन आत्म्याच्या गुणधर्म सांगतात या सांख्य योगामध्ये. म्हणजे जेव्हा ते शरीर आणि आत्म्याचा भेद सांगतात, तर अशा प्रकारे आपण फक्त थोडेसे ट्रान्सलेशन वाचले. तर आपण त्या श्लोकावर येऊ आता पुन्हा. आजचा जो श्लोक आहे, तर हा जो श्लोक आहे आजचा, तर ह्या उपनिषदांच्या भाषेत आहे. तर गीता पण एक उपनिषद आहे. तर मग उपनिषद अशी नैती नैती, म्हणजे जेव्हा कुठल्या आध्यात्मिक गोष्टीचा शोध घेतो तेव्हा नैती नैती असं म्हणतात. की जसं आत्मा म्हणजे ही नोटबुक आहे का, ही वही आहे का, नैती नाही. तसंच आत्मा म्हणजे हे काय, ही चेअर आहे का, खुर्ची आहे का, नाही. तर त्याप्रमाणे या श्लोकात नैती म्हणजे नाही, न जायते, न म्हणजे जो जन्म नाही घेत, जो मरत नाही, अशा प्रकारे या श्लोकामध्ये आत्म्याचा गुणधर्म सांगितलेले आहेत. तर या श्लोकामध्ये आणि याच्याच रिलेटेड बाकीचे जे श्लोक आपण जे वाचले त्यांच्यात आत्म्याचा विश्लेषणात्मक अभ्यास आहे. याला विश्लेषणात्मक अभ्यास म्हणतात. तर ह्याच्यात सगळं असं डिटेलमध्ये विस्तृत करून सांगितलेलं आहे की आत्मा म्हणजे काय नाही आहे आणि आत्मा म्हणजे काय आहे असं. तर अकल्पनीय आहे, आपल्याला समजत नाही, जो कापल्या जाऊ नाही शकत, ज्याला भिजवता नाही येत, अशा बऱ्याचशा बरेचसे गुणधर्म सांगितलेले आहेत. तर मग आता आपण पुन्हा एकदा या श्लोकाचं संस्कृत आणि मराठी असं बघूत. तर यात सांगितलं की न जायते म्हणजे जन्म घेत नाही, न म्रियते मृत्यू होत नाही, कदाचित, कदाचित म्हणजे कधीच नाही, म्हणजे पूर्वी पण झालेला नाही जन्म, सध्या पण होत नाही जन्म, आणि भविष्यात पण जन्म नाही होणार आहे. अजह म्हणजे अजन्म आहे, त्याचा कधी जन्म होत नाही. नित्य आहे म्हणजे नेहमी राहणारा आहे. शाश्वत आहे म्हणजे आत्मा नेहमी स्थायी असतो. नंतर पुराण आहे म्हणजे सर्वात सर्वात जास्त प्राचीन आहे. तर असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढे सांगतात की न हन्यते हन्यमाने शरीरे, म्हणजे शरीराला मारल्यावर किंवा शरीर मेल्यावर पण आत्म्याचा मृत्यू होत नाही. तर एक वेदिक काळात एक पंडित होते, त्यांचं नाव यास्क होतं. तर हे यास्क पंडित सांगतात की जे शरीर आहे आपलं, तर त्याच्यात सहा प्रकारचे बदल होतात. ब्रॉड लेवलला सहा प्रकारचे बदल होतात. तर आपण या सहा प्रकारच्या बदलांना शरीर आणि आत्मा कसं आहे, त्यांचं तुलनात्मक अभ्यास कसा आहे ते बघू. तर पहिल्यांदा म्हणतात जायते, जसं आपण आधी बघितलं जायते म्हणजे जन्म घेतो. तर शरीर जो आहे ते जन्म घेत आणि आत्मा जे आहे ते जन्म घेत नाहीत. नंतर अस्थि म्हणजे काही काळासाठी राहतो. तर आपण सगळे बघतो की आपले जे पण जन्म घेतात ते काही काळासाठी राहतात, पण आत्म्याचं तसं नाही. आत्मा निरंतर राहतो, आत्मा नेहमी राहतो, आत्मा कधीच संपत नाही, थांबत नाही. नंतर वर्धते जे शरीराची वाढ होती. तर आपण बघतो की जे शिशू असतात, जे म्हणजे ज्याचा जन्म होतो तो त्याच्या प्रौढ अवस्थेपर्यंत त्याची वाढ होते, तर तशीच आत्म्याची वाढ होत नाही, आत्मा तसाच राहतो नेहमी. नंतर विपर्णते म्हणजे परिणाम उत्पन्न होतात. म्हणजे आपण बघतो की जे जन्म घेतात त्यांचे मुलं होतात, तसे आत्म्याचे मुलं वगैरे नसतात. आत्मा एकच असतो आणि तो एकच राहतो, त्यांच्यापासून अनेक आत्मा तयार नाही होत. नंतर उपक्षीयते, उपक्षीयते म्हणजे झीज होते किंवा ऱ्हास होतो. तर आपण बघतो की जेव्हा मुलगा छोटा असतो तेव्हा त्याची वाढ होते प्रौढ अवस्थेपर्यंत, आणि नंतर प्रौढ अवस्थेनंतर त्याची शरीराचा झीज व्हायला सुरुवात होते, ऱ्हास व्हायला सुरुवात होते. तसं आत्म्याचं होत नाही. आत्म्यात वाढ पण होत नाही आणि झीज पण होत नाही. आणि नंतर विनश्यती, विनश्यती म्हणजे लुप्त होतो किंवा मृत्यू होतो. तर मग असं शरीराचा मृत्यू होतो आपण सगळ्यांना बघतो. तर मग एकदा प्रभुपादांना कुणीतरी सांगत होतं की डेथ रेट आता खूप कमी झालाय, असं म्हणतात ना सायंटिस्ट की डेथ रेट खूप कमी झालाय, की लोक खूप कमी मरतायत. पण मग प्रभुपाद म्हणाले की डेथ रेट इज 100%, की जो जन्माला आलाय तो मरणारच आहे. तर तो आता मरेल किंवा काही काळाने मरेल. तर तसं शरीर जे आहे ते नेहमी नक्कीच असतं की तो मरणारच आहे शरीर. तसं आत्म्याचं नाही आहे. तर आत्मा जन्मही घेत नाही आणि मरतही नाही. तर असा हा तुलनात्मक अभ्यास आहे. हे सहा जे बदल होतात आपल्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये, तर मग शरीरामध्ये बदल होतात पण आत्म्यामध्ये असे काहीही बदल होत नाहीत. तर आता कुणी विचारेल की ठीक आहे, शरीर आत्म्याचं हे समजलं, गुणधर्म समजलंय, पण आत्मा आहे हे कसं समजायचं? तर मग प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यामध्ये खूप सुंदरपणे सांगतात की आत्मा आहे हे आपलं जी चेतना आहे त्याच्यावरनं कळतं. तर कुठल्याही व्यक्तीमध्ये चेतना आहे, व्यक्तीमध्ये, प्राण्यामध्ये, झाडांमध्ये, त्याच्यामध्ये चेतना आहे त्याचा अर्थ त्या झाडामध्ये, व्यक्तीमध्ये आत्मा आहे. तर याचं एक खूप छान सुंदर उदाहरण देतात की म्हणतात की जसं सूर्य आहे, तर आपण बघतो की जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा सूर्य असतो, पण ढग पण असतात आणि मोठे मोठे ढग असतात, अगदी म्हणजे आपण इथनं दिसताना छोटे दिसतात पण असं बघितलं तर ते कदाचित बरेचसे काही किलोमीटर लांब एवढे मोठे मोठे ढग असतात आणि सूर्यासमोर ढग येतात, पण आपल्याला तरी पण प्रकाश दिसत असतो. आपण असं नाही म्हणत तेव्हा की सूर्य नाही आहे, आपल्याला प्रकाश आहे म्हणून कळतं की दिवस आहे आणि त्यामुळेच सूर्य आहे. त्याच प्रकारे कुठल्याही शरीरात जेव्हा आत्मा आहे तेव्हा त्याच्यात चेतना असते. तर हे असं उदाहरण आहे, ज्याप्रमाणे प्रकाश आहे तसा प्रकाश आहे त्यामुळे आपल्याला सूर्य आहे कळतं, त्याचप्रमाणे कुठल्याही जीवामध्ये चेतना आहे याचा अर्थ त्यात आत्मा आहे. अशी हे असं हे सुंदर उदाहरण प्रभुपाद देतात. तर पुढे सांगतात की आत्म्याचे दोन प्रकार आहेत, एक आहे सूक्ष्म किंवा अनुरूप आत्मा म्हणजे जीवात्मा आणि दुसरा आहे विभू आत्मा म्हणजे परमात्मा. तर चैतन्य महाप्रभू खूप सुंदर सांगतात त्यांचे अचिंत्य भेदाभेद तत्वावर. अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणजे त्यांच्यात साम्य पण आहे आणि विभिन्नता पण आहे, हे अचिंत्य आहे असं. तर आत्मा आणि परमात्मा किंवा आत्मा आणि भगवंत यांच्यात क्वालिटी सगळे आहेत म्हणजे गुण सगळे आहेत, गुणात्मक दृष्ट्या त्यांच्यात पूर्ण साम्य आहे, पण त्यांच्यात प्रमाण जे आहे गुणांचं त्याच्यात खूप अंतर आहे. फॉर एक्झाम्पल समजा एक उदाहरण घेतलं तर आपल्यात शक्ती आहे आणि मुंगीत पण शक्ती आहे, पण आपली जी शक्ती आहे ती खूप लिमिटेड आहे, खूप कमी प्रमाणात आहे, पण भगवंतांमध्ये जी शक्ती आहे ती खूप अधिक प्रमाणात आहे, खूप शक्ती आहे. तर मग असा हा म्हणजे गुण सारखे आहेत, शक्ती आहे जीवात्म्यात पण आहे आणि भगवंतात पण आहे, पण त्यांचं जे प्रमाण आहे त्यात खूप अंतर आहे. तर अशी ही आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये अंतर आहे. तसंच अजून एक उदाहरण देतात की जसं समुद्राचं पाण्यातला एक थेंब घेतला तर त्याच्यात जे गुणधर्म आढळतात समुद्राच्या पाण्यातल्या गुणधर्म ते सगळे सारखे असतात जे समुद्रात पण असतात. जसं त्यात खारटपणा असतो किंवा त्याचं ते विघटन केलं तर आपण बघतो की सायंटिस्ट म्हणतात H2O आहे, तर समुद्राच्या पाण्यात आणि समुद्राच्या पाण्याच्या थेंबात सारखेच गुणधर्म आहे, पण समुद्राचा पाण्याचा थेंब म्हणजे समुद्र नाही आहे पण त्याच्यात गुणधर्म सारखेच. तर तसंच जीव आणि परमेश्वर भगवंत यांच्यातला फरक आहे, म्हणजे जीव म्हणजे अंश आहे आणि भगवंत म्हणजे विभू आत्मा आहे. तसंच सूर्य आणि सूर्यकिरण, तर सूर्य आणि सूर्यकिरणांना वेगळं नाही करतात, सूर्य आहे म्हणजे सूर्यकिरण आहेत. तर त्याचप्रकारे सूर्यकिरण म्हणजे जीवात्म्याशी त्यांचं कंपॅरिझन केलंय आणि सूर्य जे आहेत ते भगवंत आहेत असं. तर मग सूर्यकिरणांमध्ये सूर्यामध्ये ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, जे सगळे गुणधर्म आहेत, ते सूर्यकिरणांमध्ये पण आहेत, पण सूर्यकिरण म्हणजे सूर्य नाही आहे असा जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातला फरक आहे. तर आता जी आत्म्याची चेतना असते ती आणि परमात्म्याची चेतना जी असते यांच्यात खूप फरक असतो. तर आत्म्याची चेतना साधारणपणे विस्मरण होऊन जातं आत्म्याला नेहमी, चेतना अशीच असते की विस्मरण होऊन जातं. की आपण बघतो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय, भगवद्गीतेत पण सांगितलंय की आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो, 84 लाख स्पेशीज आहेत असं आपण म्हणतो, 84 लाख जीव आहेत असं पण म्हणतो, तर त्यांच्यात पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. तर आपण आपल्याला मागच्या जन्माबद्दल काही आठवत नाही, पण भगवंतांना आपल्या सगळ्या मागच्या पुढच्या आताच्या सगळ्या जन्मांबद्दल सगळ्यांच्या बद्दल ज्ञान असतं. तर असा फरक आहे आपल्या चेतनेमध्ये आणि भगवंतांच्या चेतनेमध्ये. तर जेव्हा हे जो जीवात्मा आहे तो शरीर धारण करतो तेव्हा तो स्वतःचा जे मूळ रूप आहे त्याला तो विसरून जातो. म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलंय की जीवाचा जो मूळ रूप आहे ते भगवंतांची सेवा करणं आहे. भगवंतांचा वेगवेगळ्या वेगवेगळ्या मूडमध्ये भगवंतांची सेवा करणं आहे. कुणी भगवंतांची सेवा दास्य रूपात करतं, कुणी वात्सल्यभावात करतं, कुणी मित्राच्या स्वरूपात करतं, कुणी म्हणजे गोपींसारखं प्रेमाच्या स्वरूपात करतं. तर अशी वेगवेगळे आपली एक मूळ स्थिती आहे. पण जेव्हा जो कुठला जीवात्मा जेव्हा शरीर धारण करतो तेव्हा त्याचा तो मूळ स्वरूप विसरून जातो, जसं आपण सगळे विसरलो होतो आपले मूळ स्वरूप. पण जेव्हा हा जीवात्मा जेव्हा भगवंतांनी सांगितलेले उपदेश जे आहे भगवद्गीतेत किंवा अन्य शास्त्रात, तर ते जे उपदेश ऐकले आणि त्या उपदेशांचा जर व्यवस्थित पालन केलं तर तो त्याची मूळ स्थिती पुन्हा प्राप्त करू शकतो. तर त्यामुळे या शास्त्रांचा अभ्यास करणं आणि त्यांचं पालन करणं हे फार महत्वाचं आहे. तर आता भगवद्गीतेत पुढे गेल्यावर असं सांगितलेलं आहे, भगवंत सांगतात की तेच सगळ्या गोष्टींचे स्रोत आहेत. म्हणजे ते भौतिक आणि आध्यात्मिक सगळ्या जगतांचे स्रोत आहेत आणि तेच परमात्म्याचे पण स्रोत आहेत. तर अर्जुन जो आहे तो एका जीवात्म्याचं रिप्रेझेंटेशन करतो, एका जीवात्म्याला तो दर्शवतो आणि भगवंत जे आहेत ते परमात्मा आहे साक्षात. तर मग अर्जुन जेव्हा भगवंतांची किंवा त्यांचे जे प्रतिनिधी आहेत प्रामाणिक प्रतिनिधी आपण ज्यांना गुरु म्हणतो त्यांची जर शरण घेतली अर्जुन किंवा त्यांच्यासारखे जे आपण सगळे जीवात्मा आहोत त्यांनी, तर त्यांच्याकडनं त्यांना मार्गदर्शन भेटून त्यांची मूळ स्थिती काय आहे हे जाणून घेण्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो. तर आपण याच्याबद्दल एक खूप सुंदर श्लोक आहे भगवद्गीतेत तो वाचूत. तर मग परमात्म्याला कसं ज्ञान आहे सगळं हे या श्लोकामध्ये सांगितलंय. वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तू वेदन कश्चन. हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान, भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कुणीही जाणत नाही, असं भगवंत सांगतात. तर भगवंतांना भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जो पूर्ण ज्ञान आहे, पण जे जीवात्मा आहे त्याला असं पूर्ण ज्ञान नसतं. भगवंत सांगतात अजून एका श्लोकात, ईश्वर सर्व भूतानां रद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. तर असे भगवंत परमात्माच्या स्वरूपात प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. तर आपल्या उपनिषदांमध्ये असं सांगितलंय की एक असं कंपॅरिझन दिलंय की एका फांदीवर झाडाच्या दोन पक्षी बसलेले आहेत आणि एक जो पक्षी आहे जो जीवात्मा आहे तो त्या झाडावरची सगळी फळं खातोय आणि त्याला कधी कधी ते फळ गोड लागतंय, कधी कधी त्याला ते आंबट लागतंय, कडू लागतंय. आणि जो दुसरा पक्षी आहे ते म्हणजे परमात्मा आहे आणि ते या हा जो पक्षी आहे दुसरा त्याचे सगळे कार्य बघतायत आणि त्याचे कार्य सगळ्यांना ते अनुमोदन करतात किंवा त्यांना परमिशन देतात त्याच्या सगळ्या कार्यांना आणि ते वाट बघतायत की हा जो पक्षी आहे जीवात्मा हा माझ्याकडे कधी वळेल, म्हणजे परमात्म्या कधी वळेल. तर मग त्याच प्रकारे आपण जे आपल्या सगळ्यांच्या हृदयात आत्मा आहे म्हणजे जे आपलं मूळ स्वरूप आहे आत्मा आहेत आणि परमात्मा आहेत. तर आत्मा जो आहे तो आपल्या पूर्वकर्मानुसार आणि आताच्या कर्मानुसार नेहमी फळ भोगत असतो वेगवेगळ्या प्रकारचे. कधी कधी आपल्याला आनंद मिळतो, कधी कधी दुःख मिळतं, तर असे नेहमी फळ भोगत असतो. आणि जे परमात्मा आहेत ते या सगळ्या गोष्टींना बघत असतात आणि आत्मा काय करतो आहे याचं ते परमिशन देत असतात. तर असे आपल्या हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा, म्हणजे आत्मा म्हणजे आपण स्वतः आणि भगवंत दोघणी पण आहेत. तर आपण इथं थांबूत. मी तुमचा सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे, तुम्ही आज वेळ काढून या प्रवचनामध्ये आलात आणि एवढं लक्ष देऊन भगवद्गीतेचं प्रवचन ऐकलं. माझी विनंती आहे की आमच्याकडे नेहमी रोज सकाळी पण प्रोग्राम होत असतात, सकाळी भागवत असतं आणि दर रविवारी हा मराठीमध्ये भगवद्गीतेचा प्रवचन असतं. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही वेळ काढून जितकं शक्य होऊ शकेल तेवढं या सगळ्या संधींचा लाभ घ्यावा. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय.